अडगळीच्या जागी अगदी एकांतवासात त्या बुरुजाच्या पायथ्याशी जिथे सूर्य अस्ताचलाला जातोय तिथेच गडाच्या माचीवर शांत निवांत पहुडलेली एकुटवाणी समाधी आहे. मी पांथस्थ जेव्हा त्या वाटेनं जातो तेव्हा समाधीमधली फुले माझ्याकडे पाहून विस्मयानं हसतात. रानवेलीच्या वेढ्यानं जेव्हा समाधी झाकोळली जाते तेव्हा सायंप्रहरीचा वारा ताटव्यातून त्या फुलांना स्पर्शून हलकेच खाली खोल दरीत विसावतो. त्या वाऱ्याच्या अलवार झुळकीसोबत समाधीवरील फुलांची पखरण होते. नजीकच डबरलेला हा सोनचाफा दिसतो म्हणे त्याच्या बुंध्याशी आजही अगदी निश्चलपणे तो समाधीतील महापुरुष विसावला आहे. अनंत दिवसांच्या चिरनिद्रेत पराक्रमाची जेव्हा शर्थ केली होती म्हणे रक्ताच्या सड्यानेच इथली माती भिजली होती, आज त्याच रक्ताच्या थेंबा थेंबातून इथे सोनचाफा पहरला. आणि तोही किती इमानी, नित्य बरसून विराणी गातोय धुईला मिळालेल्या इतिहासाची.